500 FM वर 8:34 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये 1794 साली एक महत्वपूर्ण घटना घडली होती. आर्या या वृत्तातील महान रचनाकार कविवर्य मोरोपंत पराडकर यांचं बारामतीमध्ये दुःखद निधन झालं होतं. त्यांनी केलेल्या फक्त आर्याचीच संख्या 60,000 आजच्याच दिवशी 1893 पत्रकार आणि इतिहास संशोधक नरहर रघुनाथ म्हणजेच नर फाटक यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी ब्रिटिश जहाज टायटॅनिक हे हिमनगाशी टक्कर त्याची झाली होती आणि ते अटलांटिक महासागरात बुडालं होतं 1912 साली. ही घटना आपल्या सगळ्यांना चांगलीच माहिती आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण जग खरं तर हळहळलं होतं. सुपर हिट्स 93.5 रेड एफएमवर रुद्र आहे तुमच्यासोबत. एक ट्रॅक प्ले करतोय, आय एम इन लव्ह फ्रॉम वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई. दोबारा बजाते राहू.